50 languages.
36.
36.
36.
Öffentlicher Nahverkehr.
Sarvajanik Paribahan.
Sarvajanik Paribahan.
Wo ist die Bushaltestelle?
Bus kahan rukti hai?
Bus kahan rukti hai?
Welcher Bus fährt ins Zentrum?
Kaun si bus shahar jati hai?
Kaun si bus shahar jati hai?
Welche Linie muss ich nehmen?
Mujhe kaun si bus leni chahiye?
Mujhe kaun si bus leni chahiye?
Muss ich umsteigen?
क्या मुझे बदलना पड़ेगा?
क्या मुझे बदलना पड़ेगा?
Wo muss ich umsteigen?
मुझे कहाँ बदलना पड़ेगा?
मुझे कहाँ बदलना पड़ेगा?
Was kostet ein Fahrschein?
टिकट कितने का है?
टिकट कितने का है?
Wie viele Haltestellen sind es bis zum Zentrum?
शहर तक बस कितने बार रुकती है?
शहर तक बस कितने बार रुकती है?
Sie müssen hier aussteigen.
आपको यहाँ उतरना चाहिए.
आपको यहाँ उतरना चाहिए.
Sie müssen hinten aussteigen.
आपको पीछे उतरना चाहिए.
आपको पीछे उतरना चाहिए.
Die nächste U-Bahn kommt in 5 Minuten.
Agli Metro 5 Minute mein aayegi.
Agli Metro 5 Minute mein aayegi.
Die nächste Straßenbahn kommt in 10 Minuten.
Agli Tram 10 Minute mein aayegi.
Agli Tram 10 Minute mein aayegi.
Der nächste Bus kommt in 15 Minuten.
अगली बस 15 मिनट में आएगी.
अगली बस 15 मिनट में आएगी.
Wann fährt die letzte U-Bahn?
आखिरी मेट्रो कब है?
आखिरी मेट्रो कब है?
Wann fährt die letzte Straßenbahn?
आखिरी ट्राम कब है?
आखिरी ट्राम कब है?
Wann fährt der letzte Bus?
Achri Bus kab hai?
Achri Bus kab hai?
Haben Sie einen Fahrschein?
Kya aapke paas ticket hai?
Kya aapke paas ticket hai?
Einen Fahrschein? Nein, ich habe keinen.
Ticket? Ji nahi. मेरे पास नहीं है.
टिकट? जी नहीं, मेरे पास नहीं है.
Dann müssen Sie eine Strafe zahlen.
फिर आपको जुर्माना भरना होगा.
फिर आपको जुर्माना भरना होगा.